ताडासन, वृक्षासन, उत्थित त्रिकोणासन, परिवृत्त त्रिकोणासन, उत्थित पार्श्वकोणासन, परिवृत्त पार्श्वकोणासन, वीरभद्रासन, अर्धचंद्रासन, उत्थित हस्तपादांगुष्ठानासन, पार्श्वोत्तानासन, प्रसारित पादोत्तानासन, परिघासन, उष्ट्रासन, उत्कटासन, पादांगुष्ठासन, पादहस्तासन।